शाळेमध्ये करतात अभ्यास, एकामागोमाग होतात तास, 2 तासांनंतर सुट्टी, डबा खायचा करायची मस्ती, मस्तीनंतर परत तास, अभ्यास अभ्यास एकच ध्यास. पण शाळा सुटली आणि शाळेमधली छोटी छोटी मुलं धावत सुटली आणि घरी जाऊन आईला म्हणाली,
शिक्षा खोटी खोटी ते मलाई खाऊची वाटी सुटली कशाळा. रडू बाई रडू आहे एक ठकी, हुकुम दिला तिला काठी, लागेल तुझ्या पाठी, दे मलाई खाऊची वाटी, सुटली कशाळा, फुटली नी पाटी, सुटली कशाळा, फुटली नी पाटी, दे मलाई खाऊची वाटी.